क्या करे क्या ना करे, ये कैसे मुश्किल है। गूगल बंद पड़ गया है, अब मेरे बॉस को मेरा मेल कैसे जाए।
Red FM, MH935,
सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम पर मैं का आपके साथ आणि खरंच असंच झालं होतं, म्हणजे कालपासून एकतर गुगल इतकं स्लो झालं होतं ना, ईमेल्स जात नव्हते, अटॅचमेंट्स जात नव्हते, जर ईमेल पोहोचला तरी सुद्धा त्याच्यामध्ये काही अटॅच केलं असेल तर ते जात नव्हतं, अपलोडिंग डाऊनलोडिंग वगैरे काहीच होत नव्हतं आणि मॅप्सची सुद्धा चांगलीच लागली होती। इतकं सगळं गोंधळ झाला, सगळं गुगल बिगल सगळं शटडाऊन झालं होतं, सोशल मीडियावरती वादळ उठलं की यार गुगल बंद झालं आहे, आमची सगळी कामं ठप्प झाली आहेत, काहीतरी करा, पटकन सुरू करा। पण कसं आहे ना, या सगळ्या गोंधळामध्ये इतकं सगळं झाल्यानंतर गुगलमुळे इतक्या लोकांचे कामं अडले, पण काही लोकांसाठी ते सोयीचं सुद्धा झालं बरं का। म्हणजे बॉसनी सांगितलं की मी एक एक अशा प्रकारचा मेल केलाय आणि ते पटकन काम करून टाक। मग समोरून उत्तर काय गेलं, यार बॉस काय झालंय ना की इकडे जीमेलच उघडत नाहीये, इकडे मेल तर आलाय पण त्याच्यामध्ये काय अटॅचमेंट आहे, काय एक्सेल शीट पाठवली आहे तीच मला दिसत नाहीये। मग मी पटकन घरी निघून गेलो, त्यामुळे आता काम होऊ शकत नाही, असं फावलं सुद्धा बऱ्याच लोकांचं। सगळं गुगल जे ठप्प झालं होतं ना, काहीच चालत नव्हतं, ईमेल नाही, मॅप्स नाही, अपलोडिंग डाऊनलोडिंग नाही, काहीच नाही, यूट्यूबही चालत नव्हतं, तर असं सगळं झाल्यावर तुमच्या लाईफमध्ये काय फरक पडला बरं? जर का गुगल बंदच पडलं, या सगळ्या गोष्टी होऊच नाही लागल्या, सगळ्या बंदच झाल्या, तर काय फरक पडेल तुमच्या आयुष्यामध्ये, काय फायदा होईल आणि काय नुकसान होईल, सांगा ना मला। पटकन कॉल करा 9607007935 9607009357935। गुगल बंद झाल्याने तुमचं काय काय नुकसान होईल ते सांगायचंय। स्टे ट्यून टू सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम, बजाते रहो।